आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातील कमी उत्पादकता असलेल्या 100 जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना. 2024-25 या वर्षासाठी आज स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार प्रदान केले जाणार. सहकारिता आणि रोजगार उत्सवाचं आज उद्घाटन. अमेरिकेतील अलास्कामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के आणि इंग्लंडविरुद्ध 50 षटकांच्या क्रिकेट मालिकेत भारतीय महिला क्रिकेट संघाची विजयी सुरुवात. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारने प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेची घोषणा केली आहे. देशभर राबवल्या गेलेल्या आकांक्षी जिल्हा विकास कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत योजनेला मान्यता देण्यात आली. कमी उत्पादकता असलेल्या 100 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाणार असून त्यासाठी एकंदर 24,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. धनधान्य कृषी योजनेमुळे मागासलेल्या जिल्ह्यांमधील कृषी उत्पन्न वाढवण्यास मोठी मदत होणार आहे. तसंच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आहे. शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारची कटिबद्धता यातून अधोरेखित होते अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजनेबद्दल समाजमाध्यमावरील संदेशात दिली आहे. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ अर्थात एनटीपीसी लिमिटेडच्या उपकंपन्यांमध्ये 20,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. यामुळे हरित हायड्रोजन, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा आदी क्षेत्रांचा विकास होणार आहे. हे पाऊल अक्षय ऊर्जा क्षमता मजबूत करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चालना देणारं आहे आणि स्थानिक नागरिकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या रोजगाराच्या संधी निर्माण करणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. 2032 पर्यंत 60 गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता साध्य करण्यासाठी 20,000 कोटी रुपयापर्यंतच्या पूर्वी मंजूर केलेल्या 7,500 कोटी रुपयांच्या निर्धारित मर्यादेपेक्षा हे प्रमाण जास्त आहे असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. अंतराळवीर शुभांशू शुक्लाच्या यशस्वी अंतराळ प्रवासानंतर त्यांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करणारा प्रस्तावही या बैठकीत मान्य करण्यात आला. 2024-25 या वर्षासाठीचे स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत प्रदान केले जातील. स्वच्छ भारत मिशन शहरी अंतर्गत स्वच्छतेसाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमाअंतर्गत सर्वात स्वच्छ शहरांचा गौरव केला जाईल. यावर्षी 4 श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान केले जातील. सुपर स्वच्छ शहर आणि लोकसंख्येच्या आधारे 5 श्रेणींमध्ये 3 स्वच्छ शहरांचा समावेश करण्यात आला आहे. यावर्षी एकंदर 78 पुरस्कार प्रदान केले जातील अशी माहिती गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं दिली आहे. मुस्कान आणि शोध मोहिमेद्वारे महाराष्ट्रातील 1,000 बेपत्ता महिला आणि बालकांचा शोध घेण्यात यश आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितलं. आमदार सुनील शिंदे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. बेपत्ता प्रकरणांच्या तपासासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात मिसिंग सेल स्थापन करण्यात आली असून अतिरिक्त पोलीस महासंचालक पदाच्या महिला अधिकाऱ्यांकडे याची जबाबदारी असेल असंही फडणवीस म्हणाले. केंद्र सरकारच्या मिसिंग पोर्टलसोबत सर्व राज्यांना जोडण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. सहकारिता आणि रोजगार उत्सव या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आज राजस्थानमधील जयपूरनजीक दादिया इथं जाणार आहेत. यावेळी 8,000 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्र त्यांच्या हस्ते प्रदान केलं जाईल. तसंच विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि धनादेश वितरित करण्यात येतील. विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते होणार आहे. सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत बांधलेल्या 24 गोदामांचं आणि श्री अन्न योजनेच्या प्रचारासाठी 64 तृणधान्य दुकानांचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेतील अलास्कामध्ये आज भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. 7.3 रिख्टर क्षमतेचा हा भूकंप होता. भूकंपाचं केंद्र अलास्कातील सँड पॉइंट्सपासून 89 किलोमीटर दक्षिणेस होतं. अँकरेज आणि जुनोपर्यंत पसरलेल्या प्रदेशात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. अलास्का भूकंप केंद्राचे संचालक आणि भूकंपशास्त्रज्ञ मायकेल वेस्ट यांनी सांगितलं की तीव्र धक्के आता कमी होत आहेत आणि सुनामीचा कोणताही इशारा नाही. इकडे हरियाणातील रोहतक जिल्ह्यात आज पहाटे 3.3 रिख्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला. भारत आणि अमेरिका यांच्यात अंतरिम व्यापारासाठी सुरू असलेल्या वाटाघाटी लवकरच पूर्ण होऊ शकतात असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. चर्चा योग्य दिशेने सुरू आहेत. प्रस्तावित करारामुळे अमेरिका आणि इंडोनेशियातील व्यापार कराराच्या अनुषंगाने अमेरिकन कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत अधिक संधी मिळू शकेल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इंडोनेशियामध्ये अमेरिकेला पूर्ण क्षमतेने व्यापार करता येतो आणि भारताबाबतही त्याच मार्गाने काम सुरू आहे असं ते म्हणाले. रशियाने युक्रेनवर 400 ड्रोन्सचा वापर करून हल्ले केले. यामध्ये एका बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा हल्लाचाही समावेश आहे अशी माहिती युक्रेनियन हवाई दलानं दिली आहे. या हल्ल्यात खार्किव, क्रायविरिव्ह आणि विनितसिया यासारख्या प्रमुख शहरांना लक्ष्य करण्यात आलं, ज्यामुळे ऊर्जा पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं असून किमान 15 जण जखमी झाले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याची पुष्टी केली आहे. इस्रायलनं सीरियातील सैन्याच्या मुख्यालयावर काल हल्ला केला. ड्रूज नागरिकांना असलेल्या धोक्याचा हवाला देत इस्रायलनं दमास्कसमधील या मुख्यालयावर हल्ला केला. सिरियन ड्रूज आणि बेदुइन्समध्ये वांशिक हिंसाचार वाढत असताना हा हल्ला झाल्याची बातमी सीरियातील प्रसारमाध्यमांनी दिली आहे. इस्रायलमधील शास पक्षाने बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील युती सरकार सोडत असल्याची घोषणा केली आहे. इस्रायली प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार धार्मिक विचारसरणी असलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात लष्करी भरतीतून सूट देण्यास सरकारनं हमी न दिल्याच्या निषेधार्थ शास पक्षानं सरकार सोडलं आहे. युनायटेड डोराह जुडाइझम या आणखी एका पक्षानंही त्याच मुद्द्यावरून सरकारमधून राजीनामा दिल्यानंतर एका दिवसात शास यांनी युतीला सोडचिठ्ठी दिली आहे. येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं येत्या रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. दोनही सभागृहांचं काम सुरळीत चालावं यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं अशी केंद्र सरकारची अपेक्षा आहे. पुढील महिन्याच्या 21 तारखेपर्यंत हे अधिवेशन चालेल. अनेक महत्वाच्या विधेयकांवर या कालावधीत चर्चा अपेक्षित आहे. देशातील 10 लाख नागरिकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचं प्रशिक्षण मोफत दिलं जाईल आणि ग्रामीण पातळीवरील उद्योजकांना प्राधान्य दिलं जाईल अशी घोषणा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिली. डिजिटल इंडियाच्या 10 वर्षपूर्तीनिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित एकत्रित सेवा केंद्र अर्थात सीएसई दिवस या कार्यक्रमात वैष्णव यांनी ही घोषणा केली. देशभरातील ग्रामीण पातळीवरील उद्योजकांनी डिजिटल इंडियाचे फायदे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवून एक उल्लेखनीय उदाहरण जगासमोर ठेवलं आहे. सीएसई देशातील 90% गावांपर्यंत पोहोचला आहे. सर्व ग्रामीण स्तरावरील उद्योजकांनी नागरिकांना रेल्वे संदर्भातील सेवा देण्यास सुरुवात करावी असं आवाहनही वैष्णव यांनी यावेळी केलं. भारतीय महिला क्रिकेट संघानं इंग्लंडविरुद्ध 50 षटकांचा पहिला सामना काल साउथहॅम्प्टन इथं 4 गडी राखून जिंकला आणि 3 सामन्यांच्या या मालिकेत आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं निर्धारित 50 षटकात 6 बाद 258 धावा केल्या. यामध्ये सोफिया डंकनं 83 धावांचं योगदान दिलं. भारताच्या क्रांती गौड आणि स्नेह राणानं प्रत्येकी 2 गडी बाद केले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं 10 चेंडू शिल्लक असताना विजयाचं लक्ष गाठलं. दीप्ती शर्मानं 62 बाद 62 धावा करून या विजयाला आकार दिल्याबद्दल तिला सामनावीर घोषित करण्यात आलं. दुसरा सामना शनिवारी लंडनमध्ये लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. हवामान. पुढील 2 दिवसात केरळ, माहे आणि कर्नाटकमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊस पडेल तर आंध्र प्रदेश, केरळ, माहे आणि लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातील कमी उत्पादकता असलेल्या 100 जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना 2024-25 या वर्षासाठी आज स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार प्रदान केले जाणार. सहकारिता आणि रोजगार उत्सवाचं आज उद्घाटन. अमेरिकेतील अलास्कामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के आणि इंग्लंडविरुद्ध 50 षटकांच्या क्रिकेट मालिकेत भारतीय महिला क्रिकेट संघाची विजयी सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.